आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवाद्यांना लपून बसता येईल अशी जागाच आता पाकिस्तानमध्ये शिल्लक नाही. पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पाकिस्तान उच्चायुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांना 24 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश. किरकोळ महागाई दरात एप्रिलमध्ये घसरण. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा नवे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी. आणि खेलो इंडियाच्या 10व्या दिवशी महाराष्ट्र 120 पदकांसह प्रथम स्थानावर. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाच भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलानं धूळ चारली, त्यामुळे दहशतवाद्यांना लपून बसता येईल अशी जागाच आता पाकिस्तानमध्ये उरलेली नाही, असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंजाबमध्ये आदमपूर इथल्या वायुदलाच्या तळाला त्यांनी काल भेट दिली आणि जवानांशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरमध्ये सेनादलांनी बजावलेल्या कामगिरीचा, सैनिकांच्या शौर्याचा त्यांनी गौरव केला. ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली असल्याचं ते म्हणाले.
आप सभीने कोटी कोटी भारतीयों का सीना चौड़ा कर दिया है. हर भारतीय का माथा गर्व से ऊंचा कर दिया है. आपने इतिहास रच दिया है. आज से अनेक दशक बाद भी जब भारत के इस पराक्रम की चर्चा होगी तो उसके सबसे प्रमुख अध्याय आप और आपके साथी होंगे. आप सभी वर्तमान के साथ ही देश की आने वाली पीढ़ियों की और उनके लिए भी नई प्रेरणा बन गए. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स, नेवी और आर्मी के सभी जाबाजों, बीएसएफ के अपने शूरवीरों को सैल्यूट करता हूं.
दरम्यान नवी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांना 24 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त अन्य कामकाजात सहभागी असल्याच्या कारणावरून परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना भारत सोडण्याबाबतची नोटीस पाठवली आहे. अन्नधान्याच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे देशातला किरकोळ महागाई दर मार्च 2025 मधल्या 3.34% एप्रिल महिन्यामध्ये 3.16% घसरला आहे. जुलै 2019 नंतरचा हा सर्वात कमी महागाई दर आहे. दरम्यान ग्रामीण भागात महागाई दर 2.92% तर शहरी भागात तो 3.36% होता. एप्रिल महिन्यात झालेली ही महागाई आणि अन्नधान्याच्या किमतीत झालेली लक्षणीय घट प्रामुख्यानं भाज्या, डाळी तसंच उत्पादनं, फळं, मांस आणि मासे, वैयक्तिक उत्पादनं, तृणधान्य आणि अन्य उत्पादनांच्या किमती कमी झाल्यामुळे दिसून आली. भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज शपथविधी होणार आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. न्यायमूर्ती गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना काल निवृत्त झाले. निवडणूक छायाचित्र ओळखपत्राचा क्रमांक समान असल्याची काही नागरिकांची समस्या निवडणूक आयोगानं सोडवली आहे. समान ओळखपत्र क्रमांक असलेल्या सर्व मतदारांना नवीन क्रमांकासह नवं ओळखपत्र देण्यात आलं आहे. 20 वर्षांपासून अशी समान क्रमांकांची ओळखपत्रं दिली गेली होती. यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी देशातले सर्व विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रांमधून जवळपास 99 कोटी मतदारांच्या माहितीची पडताळणी केली. या तपासणीतून सारखाच ओळख क्रमांक असलेले मतदार वेगवेगळ्या मतदारसंघातले खरे आणि पात्र मतदार असल्याचं आढळून आलं. 2005 पासून वेगवेगळ्या क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांनी ओळखपत्र क्रमांकासाठी समान मालिका वापरल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. क्षयरोग निर्मूलनासाठी राबवण्यात येत असलेल्या यशस्वी उपाययोजनांची गती वाढवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. लोकसहभागातून स्वच्छता कायम राखणं क्षयरोग निर्मूलनासाठी महत्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. 2024 मध्ये क्षयरोगाचं वेळेत निदान आणि उपचार याबाबत झालेल्या प्रगतीची यावेळी त्यांनी प्रशंसा केली. नुकत्याच पार पडलेल्या 100 दिवसांच्या क्षयरोगमुक्त भारत अभियानाचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. क्षयरोगाचे रुग्ण शहरी भागातील आहेत की ग्रामीण तसंच त्यांचा व्यवसाय काय यानुसार रोगाच्या कारणांचं विश्लेषण करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. यामुळे क्षयरोगाची शक्यता असलेला गट ओळखून त्याची वेळेत तपासणी करून उपचार करणं शक्य होईल. बांधकाम उत्खनन वस्त्रोद्योग आणि तत्सम व्यवसायातील कामगारांना याचा विशेष फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून अधिकृतपणे जाहीर केला आहे. धनत्रयोदशीला आयुर्वेद दिन साजरा करण्याच्या पूर्वीच्या पद्धतीपेक्षा राजपत्र अधिसूचनेनुसार केलेला हा नवा बदल एक महत्वपूर्ण बदल असल्याचं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. आगामी 10 वर्षांच्या काळात धनत्रयोदशीची तारीख 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरमध्ये बदलत राहत असल्यामुळे आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनात अडचणी येऊ नयेत म्हणून 23 सप्टेंबर हा आयुर्वेद दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे असं मंत्रालयानं कळवलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोएडा आणि बेंगळुरू इथं नव्या अत्याधुनिक डिझाईन सुविधांचं काल उद्घाटन केलं. अत्याधुनिक 3 नॅनोमीटर चिप डिझाईनवर काम करणारं हे भारतातलं पहिलं डिझाईन सेंटर असल्याचं त्यांनी सांगितलं. हे केंद्र सेमीकंडक्टर नवोपक्रमात भारताला ठामपणे जागतिक स्थान देणारा एक मैलाचा दगड ठरेल असं नव्या सुविधेचं वेगळेपण अधोरेखित करताना वैष्णव म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या कारकिर्दीत घातलेले सिरियावरचे निर्बंध उठवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी हा निर्णय म्हणजे युद्धग्रस्त राष्ट्राला शांततेची नवी संधी देण्याच्या दिशेनं उचललेलं एक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प मध्यपूर्वेच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याची सुरुवात सौदी अरेबिया भेटीनं झाली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल काल जाहीर केले. इयत्ता 10वीत 93.66% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात अत्यल्प वाढ आहे. 95% मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण मुलांपेक्षा 2.37% जास्त आहे. यंदा एकंदर 23,71,939 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. यंदा सीबीएसई 12वीत 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प जास्त आहे. 91% अधिक मुली 12वीत उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण मुलांपेक्षा 5.94% अधिक आहे. 100% पारलिंगी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची नोंद आहे. यंदा एकंदर 16,92,794 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. पंजाबमध्ये विषारी दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या 21 वर पोहोचली असून अनेक जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. काल रात्री अमृतसरच्या मजिठा मतदारसंघात 4 गावातील लोकांनी इथेनॉलपासून बनवलेली बनावट दारू प्राशन केली होती. प्रतिष्ठित 78वा कान्स चित्रपट महोत्सव फ्रान्समधल्या फ्रेंच रिव्हिएरा इथं एका आकर्षक आणि भव्य उद्घाटन समारंभानं सुरु झाला. हा जागतिक चित्रपट महोत्सव 12 दिवस सुरु राहणार आहे. यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं कालपासून देशभर तिरंगा यात्रा काढली. मोदी सरकारचं खंबीर नेतृत्व आणि सैन्य दलांचं शौर्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा या तिरंगा यात्रेचा उद्देश आहे. 23 मेपर्यंत ही तिरंगा यात्रा देशभर सुरु राहणार असून यामध्ये सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी कर्मचारी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं 10व्या दिवशी पदक तालिकेत 100 पदकांचा टप्पा ओलांडला. 46 सुवर्ण आणि 38 रौप्य पदकांसह 120 पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत वरच्या स्थानावर आहे. 19 सुवर्ण आणि 9 रौप्य पदकांसह 42 पदकं मिळवत राजस्थान दुसऱ्या स्थानावर तर हरियाणा तिसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. हरियाणाच्या खात्यात 17 सुवर्ण 13 रौप्य पदकांसह 57 पदकं आहेत. उद्या खेलो इंडिया स्पर्धेचा समारोप होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवाद्यांना लपून बसता येईल अशी जागाच आता पाकिस्तानमध्ये शिल्लक नाही, पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पाकिस्तान उच्चायुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांना 24 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश. किरकोळ महागाई दरात एप्रिलमध्ये घसरण. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा नवे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी. आणि खेलो इंडियाच्या 10व्या दिवशी महाराष्ट्र 120 पदकांसह प्रथम स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.